यिर्मयाह अध्याय 2. परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले, जा आणि यरुशलेमच्या कानामध्ये अशी घोषणा कर, परमेश्वर असे म्हणतो, तुझ्याविषयी तुझ्या तरुणपणाची निष्ठा, तुझ्या वाढनिचयाची प्रीती, जेव्हा तुम्ही वाळवंटातून आणि पडीत जमिनीतून माझ्या मागे आलात हे माझ्या ध्यानात आहे. इस्रायल परमेश्वरास पवित्र होते. त्याच्या उत्पन्नाचे प्रथम फळ, जो कुणी या प्रथम फळातील खातो तो पाप करतो, त्यांच्यावर आपत्ती येईल असे परमेश्वर म्हणतो. याकुबाच्या घराण्यानो आणि इस्रायलाच्या घराण्याच्या सर्व कुळांनो परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर असे म्हणतो, तुमच्या पूर्वजांना माझ्यामध्ये असे काय चुकीचे आढळले जे ते माझ्यापासून दूर गेले आणि कवडीमोल देवतांच्या मागे जाऊन ते पण स्वतः कवडीमोल झाले. कारण ते असेही म्हणाले नाहीत की ज्याने आम्हास मिसराहून आणले तो परमेश्वर कोठे आहे, ज्याने आम्हाला रानातून पार नेले, ओसाड आणि खडकाळ प्रदेशातून, काळोख व धोका असलेल्या निर्जल देशातून, जेथून कुणी प्रवास करीत नाही अशा प्रदेशातून आम्हाला पार नेले, तो परमेश्वर कोठे आहे? पण मी तुम्हास करमेलेच्या भूमीत आणले यासाठी की तुम्ही तिचे फळ आणि इतर चांगल्या गोष्टी खाव्या. तरी तुम्ही माझी ही भूमी विटाळविली, तुम्ही माझा वारसा घृणास्पद केला. याजकांनी परमेश्वर कोठे आहे असे विचारले नाही आणि नियमशास्त्रातील तज्ज्ञांना माझ्याबद्दल काळजी नाही. राजकर्त्यांनी माझ्याविरुद्ध अपराध केला. संदेष्टांनी बाल देवाच्या नावाने याच्या नावे भविष्य वर्तविले आणि निरर्थक गोष्टीच्या मागे लागले. म्हणून मी अजूनही तुमच्यावर दोषारोप ठेवणार आहे आणि तुमच्या नातवंडांना सुद्धा दोषी ठरवीन, परमेश्वर असे म्हणतो. कारण कित्तीम लोकांच्या बेटावर पार जाऊन व्यवस्थित पहा, कोणाला तरी केदाराला पाठवा आणि लक्षपूर्वक पहा. कोणी असे कधी काही केले आहे का ते बघा. काय राष्ट्रांनी देवांची अदलाबदल केली? जरी ते देव नसले तरी पण माझ्या लोकांनी जे काही मदत करू शकत नाही त्यांच्याशी आपल्या वैभवाची अदलाबदल केली आहे. आकाशांनो घडलेल्या गोष्टीबद्दल तुला आश्चर्याचा धक्का बसू दे, भीतीने थरकाप होऊन दे असे परमेश्वर म्हणतो. कारण माझ्या लोकांनी दोन दुष्कर्मे केली आहेत. जो मी जिवंत पाण्याचा झरा त्या मला सोडून त्यांनी आपणासाठी हौद, फुकटे हौद, ज्याच्याने काही पाणी धरून ठेवत नाही ते खोदले आहेत. इस्रायल गुलाम आहे काय? तो घरी जन्मला नाही काय? मग तो लूट का झाला आहे? तरुण सिंहांनी त्यांच्या विरुद्ध डरकाळी फोडले आहेत. त्यांनी मोठा आवाज केला आहे आणि त्यांनी त्यांची भूमी भयानक अशी केली आहे. त्यांच्या शहरांचा नाश झाला आहे, त्यामध्ये कुणी रहिवाशी नाही. नोफ आणि तहपनेस येथील लोकांनी तुमचा माथा फोडला आहे आणि तुझ्यातून गुलाम काढले आहेत. तुम्ही स्वतःला तसे केले नाही काय? जेव्हा परमेश्वर तुमचा देव तुम्हास योग्य मार्गाने घेऊन जात होता तेव्हा तुम्हीच त्यास सोडले. तर आता शहराचे पाणी पिण्यास मिस्राच्या रस्त्यात तुला काय काम आहे? आणि फरात नदीचे पाणी पिण्यासाठी अशुराची वाट का धरावी? तुझे दुष्कृत्य तुला दोष देतील आणि तुझा अविश्वासूपणा तुला शिक्षा देईल. तर आता ह्यावर विचार कर, मी परमेश्वर तुझा देव, तू माझा त्याग केला आहे आणि तुझ्या ठाई माझे भय नाही. हे किती वाईट आणि कडू आहे. प्रभू सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, कारण फार वर्षापूर्वी तुझे जोखड मोडले आणि तुझी बंधने तुडली, तरी तू म्हणालीस मी तुझी सेवा करणार नाही. तर प्रत्येक उंच टेकडावरील अथवा प्रत्येक हिरव्या झाडाखाली तू व्याभिचारणीप्रमाणे वागलीस. पण मी माझ्याकरता खास द्राक्षवेली म्हणून खरे बीज असे तुला लावले. तर आता तू बदलून माझ्यासाठी विश्वासघातकी अशा परक्या जातीच्या द्राक्षवेलीप्रमाणे झाली आहे. जरी तू स्वतःला नदीमध्ये स्वच्छ केलीस किंवा खूप साबणाने आपणाला धुतले तरी तुझ्या अपराधाचा डाग माझ्यासमोर आहे असे सेनाधीश परमेश्वर देव म्हणतो. मी अशुद्ध नाही, मी बाल देवताच्या मागे गेली नाही असे तू मला कसे म्हणू शकतेस? तू दरीमध्ये केलेल्या वर्तनाकडे पहा. तू काय केलेस त्याबद्दल विचार कर. एका जागेवरून दुसऱ्या जागी धावणाऱ्या चप्पळ उंटणीप्रमाणे तू आहेस, जी जंगलात राहायला सवकलेली रानगाढवी स्वेच्छाधीन असता वारा हुकते तशी तू आहेस. ती माझावर असताना कोण तिला परतविल? जे तिला शोधतात ते आपणा श्रम देणार नाहीत. तिच्या ऋतूत ती त्यांना सापडेल. तू आपल्या पायांना अणवाणी होण्यापासून आणि तुझ्या गळ्याला तृषित होण्यापासून आवरून धर. पण तू म्हणतेस अशा नाही, नाही, मी परक्यांवर प्रीती केली आहे आणि मी त्यांच्या मागे जाईलच. चोराला लोकांनी पकडताच तो तसा लज्जित होतो, त्याचप्रमाणे इस्रायलाच्या घराने लाजले आहे. ते त्यांचे राजे आणि त्यांचे अधिकारी, याजक आणि संदिष्टी लज्जित झाले आहेत. हे त्यातील एक आहेत जे झाडाला म्हणतात, तू माझा बाप आहेस आणि खडकाला बोलतात की तू मला जन्म दिला आहेस, कारण त्यांनी आपली पाठ माझ्याकडे फिरवली आहे, त्यांचे तोंड नाही. असे असले तरी ते आपल्यासाठी संकटात म्हणतील, उठ आणि आम्हाला तार. तुम्ही तर स्वतःसाठी घडवलेले देव कोठे आहेत? संकट समयी तुम्हाला सोडवायास त्या समर्थ असतील तर त्यांनी उठून यावे, कारण हे यहुदा तुझ्या शहरा इतक्या तुझ्या मूर्त्या आहेत. तर तुम्ही माझ्यावर का आरोप लावता की मी काही वाईट केले आहे? तुम्ही सर्वांनी माझ्याविरुद्ध पाप केले आहे, असे परमेश्वर म्हणतो. तुझ्या लोकास मी शिक्षा केली ती व्यर्थ झाली आहे, त्यांनी शिस्त स्वीकारले नाही. नाश करणाऱ्या सिंहाप्रमाणे तुमच्याच तलवारीने तुमच्या भविष्यवाद्यांना खाऊन टाकले. जे तुम्ही या पिढीतले आहा, परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या. इस्रायलच्या लोकास मी वाळवंटासारखा आहे का, किंवा काळोख प्रदेशासारखा त्यांना आहे काय? आम्ही स्वभोवती भटकंती करू, आम्ही तुझ्याकडे येणार नाही. ते असे का म्हणतात? कुमारी आपले दागिने आणि वधू आपला पोशाख विखरेल का? पण माझे लोक मला असंख्य वेळा विसरले आहेत. प्रीती शोधायला तू आपला मार्ग कसा चांगला करतेस, असे करून तू दुष्ट स्त्रियांनाही आपले मार्ग शिकवले आहेस. गरीब व निष्पाप यांच्या जीवांचे रक्त तुझ्या कपड्यांवर सापडले आहे. तुझे घर फोडताना तुला ते सापडले नाहीत. या सर्व गोष्टीवर तू म्हणतेस मी निरापराध आहे, खरोखर परमेश्वराचा क्रोध माझ्यावरून फिरला आहे, पण पहा मी पाप केले नाही. या अशा बोलण्यावरून तुझा न्याय होणार. तू आपला मार्ग बदलणे हे एवढे हलक्याने का घेतेस? अश्शुराविषयी जशी तू निराश झालीस तशी तू मिस्राविषयी निराश होशील, आणि तू आपले हात आपल्या डोक्यावरून घेऊन तेथून उदास अशी निघून जाशील, कारण ज्यांच्यावर तुझा भरोसा होता त्यांना परमेश्वराने नाकारले, म्हणून तुला त्यांच्याकडून काहीच मदत होणार नाही.